When Adam went into the Garden of Eden, he had a choice of two trees.
जेव्हा आदम एदेन बागेत गेला त्यासमोर दोन झाडांपैकी निवड करण्याचा त्याच्याकडे संधी होती.
One was the tree of knowledge of good and evil and the other was the tree of life.
एक होतं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आणि दुसरं होतं जीवनाचं झाड.
What is wrong with knowing the difference between good and evil?
बऱ्या वाईटामध्ये फरक जाणून घेण्यात काय चुकीचं आहे?
Don't we seek to teach our children what is good and what is evil?
आपण आपल्या मुलांना शिकवत नाही का काय चांगलं आहे काय वाईट आहे ते?
Why did God say that if you eat of that tree you will die?
देव असं का म्हणतो की ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील?
Many Christians have not understood that.
अनेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्ट समजलेली नाही.
They only know that if you do evil you will die.
त्यांना फक्त हेच माहिती आहे की जर तू वाईट केले तर तू मरशील.
बट इफ यू जस्ट नो गुड अँड इव्हल हाऊ कॅन यू डाय?
पण जर फक्तच तुला बऱ्या वाईटाचे ज्ञान असले तर तू कसा मरू शकतोस?
वी नीड टू अंडरस्टँड दॅट.
आपल्याला ते समजणं महत्वाचं आहे.
द ट्री ऑफ लाईफ इज अ पिक्चर ऑफ लाईफ इन द होली स्पिरिट.
जीवनाचं झाड हे पवित्र आत्म्यामधल्या जीवनाचं एक चित्र होतं.
अँड सो व्हॉट गॉड वॉज टेलिंग ऍडम वॉज दिस.
आणि म्हणून देव आदामाला हे सांगत होता.
यू हॅव अ चॉईस ऑफ टू वेज इन विच टू लिव्ह.
तुझ्या समोर दोन मार्ग आहेत ज्या प्रकारे तू जगू शकतो आणि ह्या दोन मार्गांचा तुझ्या समोर एक निवड आहे.
वन इज यू टेक द नॉलेज ऑफ गुड अँड इव्हल इनसाइड अँड देन यू डिसाइड युअरसेल्फ व्हॉट इज गुड अँड इव्हल.
एक मार्ग हा आहे की बऱ्या वाईटाचं ज्ञान तू स्वतः मिळव आणि मग तू ठरवतो काय बरं आहे आणि काय वाईट आहे.
द अदर इज यू से I don't know what's good and evil, so I have to refer to the Holy Spirit all the time.
दुसरा मार्ग हा आहे की तुम्ही कबूल करता की मला नाही माहित काय बरं काय वाईट आहे आणि म्हणून मला सतत पवित्र आत्म्यावर अवलंबून असावं लागतं.
Same two choices that we face today as believers.
आणि आज विश्वासणारे या नात्याने आपल्याला हेच दोन निवड दर दिवशी त्याला सामोरं जावं लागतं.
Two ways by which we can order our life.
दोन मार्ग ज्याने आपण जगू शकतो.
And so when we read this book the Bible,
ani mhanun apan jeva he pustak vachto he Bible vachto,
this can be for you a tree of knowledge of good and evil.
He tumcha sathi bara vaitacha gyan denara ek jhad asu shakto.
Or
kiwa
you can go through this book to the tree of life which is the Holy Spirit.
Tumhi ya pustaka dware jivnacha jhada kade jau shakta jo ahe pavitra atma.
Many people go only by what's written here.
अनेक लोक ह्या पुस्तकात काय लिहिलं आहे फक्त ह्यानेच जगतात.
They go and study in Bible schools and fill their head with the knowledge of good and evil.
आणि ते जाऊन बायबल स्कूल मध्ये जाऊन ह्याचा अभ्यास करतात आणि त्यांचं मन ते भरतात बऱ्या वाईटाच्या ज्ञानाने.
The more they study, the more dead they become.
आणि जेवढा जास्त ते अभ्यास करतात तेवढेच जास्त ते मृत होत जातात.
But if you go to the Holy Spirit,
पण जर तुम्ही पवित्र आत्म्याकडे गेले,
you get life.
तुम्हाला जीवन प्राप्त होईल.
So the purpose of scripture is to drive us to the Holy Spirit.
आणि आपल्याला शास्त्र भाग मिळाला आहे याचा उद्देश हा आहे की त्याने आपल्याला पवित्र आत्म्याकडे न्यावं.
Now you see the tree of knowledge of good and evil and the tree of life in 2 Corinthians in chapter 3 and verse 6.
आता बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारे झाड आणि जीवनाचे झाड हे तुम्ही दुसरे करीन त्याच्या तिसऱ्या अध्यायाच्या 6 वचनात बघता.
Of these two trees explained in the New Testament.
या दोन झाडांचा अर्थ नवीन करारात आपल्याला समजवला आहे या शास्त्र भागात.
God has made us servants of a new covenant.
त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक असे केले आहे.
And what is the difference between servant of the new covenant and servant of the old covenant?
आणि मग नव्या कराराचा सेवक आणि जुन्या कराराचा सेवक यामध्ये काय फरक आहे काय अंतर आहे? आपण असं म्हणू शकतो की आम्ही जुन्या कराराच्या आधीन जगत नाही त्या काळात आम्ही जगत नाही. पण
मोस्ट ख्रिश्चन्स लिव्ह विथ द स्पिरिट ऑफ द ओल्ड टेस्टमेंट.
अनेक ख्रिस्ती लोक जुन्या कराराचा आत्मा घेऊन जगत आहेत.
आय शोड यू रोमन्स 6:14 दॅट इफ यू आर डिफीटेड बाय सिन यू आर अंडर द लॉ.
मी तुम्हाला रोम 6:14 दाखवलं की जेव्हा तुम्ही पापाने पराभूत आहात तेव्हा तुम्ही न्यायशास्त्राधीन आहात.
रोमन 6:14 इज द क्लिअरेस्ट टेस्ट ऑफ वेदर यू आर अंडर लॉ ऑर अंडर ग्रेस.
रोम 6:14 हे अगदी स्पष्ट चाचणी आहे ज्याने तुम्ही ओळखू शकता की तुम्ही नियमशास्त्राधीन आहात का कृपेच्या अधीन आहात.
सो क्लिअर देअर दॅट इवन अ चाइल्ड कॅन अंडरस्टँड.
तिकडे एवढं स्पष्ट लिहिलं आहे की एक लहान मूल सुद्धा ते समजू शकतं.
सिन रूल्स ओव्हर यू, यू आर अंडर लॉ.
जर पाप तुमच्यावर सत्ता चालवतं तर तुम्ही नियमशास्त्राधीन आहात. जर तुम्ही पापावर विजय मिळवू शकता ह्याचा अर्थ आहे की तुम्ही कृपेच्या अधीन आहात.
सो हियर इट सेज इन 2 कोरिंथियन्स 3:6
आणि इकडे दुसरे करीन 3:6 मध्ये म्हणतं,
द स्पिरिट ऑफ द ओल्ड कव्हेनंट इज द स्पिरिट ऑफ द लेटर ऑफ द लॉ.
जुन्या कराराचा जो आत्मा आहे तो नियमशास्त्राच्या लेखाचा आत्मा आहे.
दॅट इज द लेटर.
ते आहे लेख,
नॉट द स्पिरिट.
आत्मा नव्हे.
बट इट सेज हियर गॉड इज नॉट मेड अस सर्वंट्स ऑफ द लेटर.
पण इकडे असं लिहिलं आहे की त्याने आम्हाला लेखाचे सेवक केलं नाही.
दॅट मीन्स वी डोंट जस्ट रीड द स्क्रिप्चर and study it's like some chemistry formula and try to apply it.
yacha artha apan bible vachun tyacha rasayan shastracha ekada sutra sarka abhyas karat nahi jo aplyala kuthe tari lagu karaycha ahe.
when I see some believers trying to argue from scripture I can sense this man is a servant of the letter.
jeva kai loka majyashi bible madna vad vivad kartat teva mi kadi kadi he samju shakto ki he junya kararache kiva lekhache sevak ahet.
I'm not saying we should not obey everything written in the New Testament.
नवीन कराराच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या आपण पाळायच्या नाही असं मी म्हणत नाही.
You can obey according to the letter or according to the spirit.
पण तुम्ही लेखाप्रमाणे आज्ञा पालन करू शकतात किंवा तुम्ही आत्म्याने आज्ञा पालन करू शकता.
If you obey according to the letter, it says here the letter kills.
पण जर तुम्ही लेखाने आज्ञा पालन केलं तर इकडे लिहिलं आहे की लेख जीवे मारते.
Knowledge of good and evil will kill you.
बऱ्या वाईटाचे ज्ञान तुम्हाला मारेल.
But if you come to the tree of life,
पण जर तुम्ही जीवनाच्या झाडाकडे आले, पवित्र आत्माकडे जर तुम्ही आले तो तुम्हाला जीवन देईल.
सो व्हेन वी रीड द स्क्रिप्चर्स,
आणि म्हणून जेव्हा आपण बायबल वाचतो,
ट्राय टू अंडरस्टँड द सी द होली स्पिरिट स्पीकिंग टू अस.
आपण हा प्रयत्न केला पाहिजे हे समजण्यासाठी की पवित्र आत्मा आपल्याशी बोलत आहे.
क्लासिक एक्झाम्पल फ्रॉम द एक्ट्स ऑफ द अपोस्टल्स चॅप्टर 13,
प्रेषितांची कृती ह्याच्या 13 अध्यायामधून मला तुम्हाला एक उत्कृष्ट उदाहरण देते.
व्हेअर वी रीड अबाउट people who were the religious leaders in Jerusalem who read the Bible every week.
ikda apan vachto Jerusalem che dharmik adhikaryan vishayi je dar athodyat shastra vachat hote.
just like we have Sunday services where the word of God is preached.
aplya kade raivari sabha hotat jikde devacha vachnacha prachar kela jato.
in those days they had the Saturday meetings in the synagogue.
त्या दिवसांमध्ये शनिवारी त्यांच्याकडे सभास्थानात सभा व्हायच्या.
देअर बायबल वॉज जेनेसिस टू मलाखाई.
आणि त्यावेळेसचं बायबल उत्पत्तीपासून मलाखी पर्यंत होतं.
अँड दे रेड इट अँड स्टडीड इट एव्हरी सॅटरडे.
आणि दर शनिवारी ते वाचत असे आणि त्याचा अभ्यास देखील करत असे.
अँड व्हॉट इज दॅट बुक से.
आणि ते पुस्तक कशाविषयी होतं.
फ्रॉम जेनेसिस टू मलाखाई एव्हरी book was speaking about Jesus Christ.
utpatti pasna malaki paryant pratyek pustak yeshu krista baddal bolat hoto.
right from Genesis,
utpatti pasna,
the seed of the woman will crush the serpent's head.
stri chi santati sarpache doke phodel.
right up to Malachi,
malaki paryant,
there is called the son of righteousness that will arise.
jikda nyayatvacha surya tela mhantla ahe jacha ugam hoil.
or he will sit as a refiner and purifier of silver.
किंवा रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल असं लिहिलं आहे.
इट्स ऑल अबाउट जीसस.
ते सगळे येशू बद्दल आहे.
एव्हरी बुक इन द ओल्ड टेस्टमेंट इज अ पिक्चर ऑफ क्राइस्ट.
जुन्या कराराच्या प्रत्येक पुस्तकात येशू ख्रिस्ताचं एक चित्र आहे.
बट व्हेन जीसस केम इनटू दॅट सिनॅगॉग,
पण येशू ख्रिस्त जेव्हा त्या सभास्थानात आला,
दीस पीपल हू स्टडीड द स्क्रिप्चर्स,
हे लोक जे शास्त्राचा अभ्यास करत होते,
कॉल्ड हिम बेलझेबूल प्रिन्स ऑफ डेव्हिल्स,
त्याला भूतांचा अधिपती जो बालझबूल असं म्हणण्यात आलं.
And even the non-Christian people say that Jesus is a great prophet.
ख्रिस्ती नसलेले न अविश्वासणारे सुद्धा येशू ख्रिस्ताला एक महान संदेष्टा मानतात.
They have some respect for Christ.
त्यांना येशू ख्रिस्तासाठी थोडा आदर आहे.
But the people who studied the Bible called him the devil.
पण लोक जे बायबलचा अभ्यास करत होते त्यांनी त्याला सैतान बोलवलं.
Because they did not try to understand the scripture through the Holy Spirit.
कारण त्यांनी शास्त्राचा अभ्यास शास्त्र पवित्र आत्म्याद्वारे समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आणि अनेक बायबल स्कूल विरुद्ध हेच मी आजही समजतो.
दे आर मोर इंटरेस्टेड इन गेटिंग सम डिग्री than in being filled with the Holy Spirit.
त्यांना एक पदवी मिळवण्यात जास्त रस आहे पवित्र आत्म्याने भरण्यापेक्षाही जास्त.
And then they go astray.
आणि मग ते भटकतात.
Why do they get a degree?
आणि त्यांना ती पदवी का हवी आहे?
Add a little tail to their name.
त्यांच्या नावापुढे एक छोटी शेपटी जोडण्यासाठी.
And to get a job.
आणि त्याद्वारे त्यांना एक नोकरी
हवी. All right in the world.
हे जगात ठीक आहे.
But that's not God's way.
पण हा देवाचा मार्ग नाही.
The way of the knowledge of good and evil.
हा बऱ्या वाईटाचा ज्ञानाचा मार्ग आहे. म्हणून प्रेषितांची कृत्ये 13:27.
Those who live in Jerusalem and their religious leaders is talking about.
यरुशलेम वासी व त्यांच्या अधिकाऱ्यांविषयी इकडे लिहिलं आहे.
They could not recognize him.
त्याला न ओळखता ते त्याला ओळखू शकले नाही.
And they could not recognize the voices of the prophets.
आणि संदेशांचा शब्दही ते ओळखू शकले नाही.
Which they read every Sabbath.
जो ते दर शब्बात दिवशी वाचून वाचत असे.
You think that's possible today?
तुम्हाला वाटतं का ते आज देखील शक्य आहे?
Christians read it every day.
की ख्रिस्ती लोक हे दर दिवशी वाचतात?
Those days they didn't have a Bible in their home, so they could only read it on the Sabbath day when they go to the synagogue.
त्या दिवसांमध्ये त्यांच्या घरी त्यांच्याकडे बायबल नसायचे म्हणून ते दर दिवशी वाचू शकत नव्हते. फक्त शनिवारी सभास्थानात ते वाचायचे. पण आज आपल्याकडे बायबल घरी उपलब्ध आहे. आपण रोज वाचू शकतो.
We can be as blind as those people.
आणि त्या लोकांना एवढेच आपण अंधळे होऊ शकतो.
We read it every day and we don't see Jesus.
जेणेकरून आपण हे रोज वाचतो पण आपण येशूला बघत नाही.
We see doctrines.
आपण सिद्धांत बघतो.
Doctrines with which we argue and fight with other Christians of other groups.
सिद्धांत जे घेऊन आपण इतर गटातल्या ख्रिस्ती लोकांबरोबर भांडतो आणि वादविवाद करतो.
You know, now that I've been a believer for more than 50 years.
आता 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांसाठी मी एक विश्वासणार आहे.
Having walked with God most of those years.
आणि त्यापैकी अनेक वर्ष मी देवाबरोबर चाललो आहे.
Seen so many types of preachers.
आणि अनेक प्रकारचे प्रचारक मी आजपर्यंत बघितले आहेत.
Heard many of them.
आणि त्यापैकी अनेक लोकांना मी ऐकलं.
Now, I can make out when I listen to a man.
मी जेव्हा एका व्यक्तीला ऐकतो तर मी हे जाणू शकतो, हे ओळखू शकतो.
Whether he has gone to the tree of knowledge of good and evil or whether he has gone to the tree of life.
तो जीवनाच्या झाडाकडे गेला आहे का तो बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाकडे गेला आहे.
Whether he is speaking something he has just studied in his head.
तो फक्त अशा विषयी बोलत आहे का ज्याचा अभ्यास त्याने डोक्यात केला आहे?
किंवा somebody else preach and he's just vomiting it out now.
दुसरा कोणाला तरी प्रचार करताना त्याने ऐकलं आहे आणि इकडे येऊन ते तो ओकत आहे.
Or whether the man knows the Lord.
किंवा तो व्यक्ती प्रभूला ओळखतो का?
And I teach people in my church.
आणि मी माझ्या मंडळीत लोकांना शिकवतो.
Don't just listen to the words a man speaks.
एक व्यक्ती काय प्रचार करतो ते शब्दांकडे फक्त ऐकू नका.
Learn to discern his spirit.
त्याचा आत्मा ओळखून घ्यायचा प्रयत्न करा.
Does he know the Lord?
तो प्रभूला ओळखतो का?
If he does not know the Lord,
जर तो प्रभूला ओळखत नाही,
all he can give you is clever ideas and clever thoughts.
तो फक्तच तुम्हाला हुशार युक्ती आणि हुशार विचार देऊ शकतो.
Which has made him proud.
ज्यामुळे तो स्वतः गर्विष्ठ झाला आहे.
Which will make you also proud that you learned.
आणि तुम्ही काहीतरी शिकले म्हणून तुम्ही सुद्धा गर्विष्ठ व्हाल.
Be careful.
सावध असा.
God's word is not given to us to know good and evil.
देवाचं वचन आपल्याला ह्यासाठी दिलं नाही जेणेकरून आपल्याला बरं वाईटाचं ज्ञान प्राप्त
व्हावं.
देवाचं वचन आपल्याला ह्यासाठी दिलं गेलंय ज्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हायला पाहिजे.
Jesus said to the Pharisees in John 5.
येशू परिशु लोकांना म्हणतो योहान कृतवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये.
Here again you see the tree of knowledge of good and evil and the tree of life again in the New Testament.
इकडे पुन्हा एकदा नवीन करारात तुम्ही जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाकडे बघता.
I told you this book can be the tree of knowledge of good and evil or the tree of life.
मी तुम्हाला सांगितलं की हे पुस्तक तुमच्यासाठी जीवनाचं झाड होऊ शकतं किंवा बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड होऊ शकतं.
That depends on you.
ते तुमच्यावर अवलंबून आहे.
See what Jesus said in John 5:39.
येशू काय म्हणतो बघा योहान 5:39.
You search the scriptures, that means you read the Bible.
तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, तुम्ही बायबल वाचता.
Because you think that in those words there's eternal life.
कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला
वाटते. You study it.
तुम्ही ते वाचता, त्याचा अभ्यास करता.
Go to Bible school and get a degree from it.
तुम्ही बायबल स्कूलला जाता आणि एक डिग्री मिळवता,
कारण
तुम्हाला वाटतं सार्वकालिक जीवन तिकडे आहे.
आणि
ते ग्रीक भाषा शिकतात, हिब्रू भाषा शिकतात, अनेक गोष्टी शिकतात.
They look up concordances and dictionaries and get so much knowledge.
कनकॉर्डन्स बघून, डिक्शनरी बघून त्यांना खूप ज्ञान ते साठवतात. आणि ते अनेक प्रचारकांना ऐकून त्यांना हुशार युक्त्या सुचतात जे ते लोकांना शिकवतात, पण ते मृत आहेत.
Why?
मृत का?
Because he says you through the scripture you did not come to me.
कारण तो म्हणतो ह्या शास्त्र भागाद्वारे तुम्ही माझ्याकडे आले नाही.
This it says these things verse 39 are supposed to be talking about me.
39 मध्ये तो म्हणतो ते माझ्याविषयी साक्ष देतात.
But you don't come to me.
पण तुम्ही माझ्याकडे येत नाही.
You come to the book.
तुम्ही पुस्तकाकडे येता.
You can't get life.
आणि त्याद्वारे तुम्हाला जीवन मिळत नाही.
You get knowledge.
तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं.
Just like 6000 years ago Adam reached out for knowledge.
6000 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे आदमाने ज्ञानाकडे हात केला,
today also most Christians reach out for knowledge.
आजही अनेक ख्रिस्ती लोक फक्त ज्ञानाकडेच हात पुढे करत आहेत.
So they get understanding.
आणि म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त होतं.
They don't get life.
पण त्यांना जीवन प्राप्त होत नाही.
Jesus did not come to give us knowledge of good and evil.
येशू आपल्याला बरा वाईटाचं ज्ञान करून देण्यासाठी आला नाही.
He came to give us life.
तो आपल्याला जीवन देण्यासाठी आला.
And when you have life,
आणि जेव्हा तुमच्याकडे जीवन आहे,
that will always tell you what is right and wrong.
ते तुम्हाला नेहमी सांगेल काय बरं आहे काय वाईट आहे.
Otherwise we can have information in our head.
नाही तर आपल्या जीवनात आपल्याकडे फक्तच माहिती असेल.
Many times in some of our conferences we have question answer sessions.
अनेकदा आपल्या कॉन्फरन्स मध्ये आपण प्रश्न उत्तराचे सत्र ठेवतो.
I find from the type of questions people ask.
आणि जे ज्या प्रकारचे प्रश्न विचारले त्यावरून मी समजतो. एक ख्रिस्ती हे करू शकतो का?
What is wrong in doing that?
हे करण्यात काय चुकीचं आहे?
How much can we do this?
ही गोष्ट किती प्रमाणात
करू शकतो? What type of movies can we watch and we should not watch?
कुठल्या प्रकारचे चित्रपट मी बघू शकतो किंवा नाही बघू शकत?
That is like little children asking.
ते लहान मुलांच्या प्रश्नांसारखे आहेत.
On a railway platform.
लहान मुलं एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर विचारतात.
How close can I stand to the edge of the platform when the train is coming in?
त्या प्लॅटफॉर्मच्या कडेच्या किती जवळ जाऊन मी उभं राहू शकतो जेव्हा ट्रेन जवळून जाणार आहे?
डॅडी, हाऊ क्लोज कॅन आय स्टँड टू द एज ऑफ द प्लॅटफॉर्म?
पप्पा, मी त्या काठाच्या किती जवळ जाऊन उभं राहू शकतो जेव्हा ही ट्रेन आत येत आहे? 3 इंच जाऊ, 6 इंच जाऊ? एक समंजस पिता काय म्हणेल?
स्टे एज फार अवे एज पॉसिबल.
तो म्हणेल जेवढ्या लांब उभं राहू शकतो तेवढ्या लांब उभं राहा.
बट दीज पीपल हू आस्क How much can I do without becoming worldly?
पण हे लोकांचे प्रश्न काय आहेत की मी ही गोष्ट किती प्रमाणात करू ऐहिक न होता.
They are not seeking for life.
ते जीवनाचा शोध करत नाही.
How close can I go to the edge of the cliff without falling down?
ते विचार करत आहे कडाच्या किती जवळ मी जाऊ शकतो खाली न पडता.
These are all babies.
हे सगळे लहान बाळ आहेत.
Grown up people are not trying to find out how close to go to the edge of the cliff.
प्रौढ लोक विचार करत नाही की मी किती जवळ जाऊ त्या कडेच्या.
So, today we have a generation of Christians growing up saying what is wrong with this, what is wrong with that.
आणि आज एक अशी पिढी ख्रिस्ती लोकांची वाढत आहे जी सतत हे विचारते हे करण्यात काय चूक आहे ते करण्यात काय चूक आहे.
They don't want life.
त्यांना जीवन नको.
They want some rules.
त्यांना नियम हवे
आहेत. This man of God said this thing is okay.
अरे ह्या देवाच्या माणसाने म्हटलं हे करणं ठीक आहे मग आपण करू शकतो.
They live by rules.
ते नियमांनी जगतात.
When you live by rules, it is a proof that you don't have life.
तुम्ही नियमांनी जगता हे याचा पुरावा आहे की तुमच्याकडे जीवन नाही.
Means you're in spiritual death.
याचा अर्थ तुम्ही आत्मिकरित्या मृत आहात.
I'll give you an example of this.
मी याचं तुम्हाला एक उदाहरण देतो.
See when people have leprosy.
जेव्हा लोकांना कुष्ठरोग होतं.
My wife used to work as a doctor for lepers and that's how I know something about it.
माझी पत्नी कुष्ठरोगांमध्ये एक डॉक्टर म्हणून काम करायची म्हणून मला त्याविषयी माहिती आहे.
अँड यु नो व्हेन पीपल हॅव लेप्रसी दे डोंट हॅव सेन्सेशन इन देअर हँड्स ऑर फीट ऑर थिंग्स लाइक
कुष्ठरोग.
आणि जेव्हा लोकांना कुष्ठरोग होतं त्यांच्या हातामध्ये पायामध्ये त्यांच्या त्वचामध्ये इंद्रियांनी होणारं ज्ञान जातं म्हणून
अँड सो दे कॅन पुट देअर हँड ऑन अ हॉट स्टोव्ह ऑर समथिंग अँड डोंट फील एनीथिंग.
आणि म्हणून ते एका गरम तव्यावर गरम भांड्यावर हात ठेवू शकता आणि त्यांना कशाची जाणीव होणार नाही त्यांना चटका बसत नाही.
बर्निंग हॉट स्टेनलेस स्टील वेसल.
एक चांगलं गरम स्टीलच्या पात्रावर ते हात ठेवू शकतात.
दे डोंट फील एनीथिंग बिकॉज नो सेन्सेशन.
आणि त्यांना संवेदनाच होत नाही कारण त्यांचे इंद्रिय गेले आहेत.
Or a thorn can get into their foot.
किंवा त्यांच्या पायामध्ये एक काटा घुसू शकतो आणि त्यांना कळत देखील नाही.
So we have to give them laws.
आणि म्हणून आपल्याला त्यांना नियम द्यावे लागतात.
Don't touch hot stoves. Don't touch stoves without finding out is it hot or cold.
एका गरम शेगडीला हात लावू नका, पहिले कोणाकडनं तरी विचारून घ्या हा गरम आहे का थंड आहे.
When you see one stainless steel vessel in a kitchen, first find out is it hot or cold. Don't touch it.
तुम्ही किचन मध्ये जेव्हा एक स्टीलचं भांडं बघता त्याला हात लावू नका, पहिले कोणाला तरी विचारा ते गरम आहे का थंड आहे.
At night before you go to bed,
रात्री झोपण्यापूर्वी
look under your feet, is there any thorns there?
तुमच्या पायाखाली बघा काही काटे घुसले आहेत का.
So many like that, many many rules we have to give because they have no sensation.
आणि असे अनेक नियम आपल्याला त्यांना द्यावे लागतात कारण त्यांचे संवेदना नाही.
Do you need such a rule?
तुम्हाला असे नियम लागतो का?
Why?
का?
Don't you know you need a rule?
का तुम्हाला नियम लागत नाही?
As soon as you touch a steel hot plate, your hand will come off.
कारण जसंच तुम्ही एका गरम तव्याला हात लावता त्वरित तुमचा हात मागे येतो. का काही नियम आहे म्हणून? नाही. कारण तुमच्या हातामध्ये जीवन आहे.
When you have life, you don't need a law.
जेव्हा तुमच्याकडे जीवन आहे तुम्हाला नियमाची गरज नाही.
Why do you not have to check your feet at night, is there any thorn?
रात्री झोपण्यापूर्वी का तुम्ही तुमच्या पायात काटे घुसले का
बघत नाही? If you walk somewhere and a thorn comes, immediately you'll know because you got life.
कारण पायी चालताना जर काटा घुसला लगेच तुम्हाला जाणवतं कारण तुमच्यामध्ये जीवन आहे.
So where there is life, you don't need laws.
आणि म्हणून जिकडे जीवन आहे तिकडे तुम्हाला नियमाची गरज नाही.
But where there is no life,
पण जिकडे जीवन नाही
you need laws.
तुम्हाला नियमांची गरज आहे.
So when people have not come into the new covenant of life in the Holy Spirit,
आणि म्हणून जेव्हा लोक नवीन कराराखाली आले नाही जे पवित्र आत्म्यामध्ये जीवनाचा करार आहे, तुम्हाला त्यांच्यासाठी नियम बनवावे लागतात. जसं आपण लहान मुलांसाठी नियम बनवतो,
ब्रश युअर टीथ,
दात घासा,
चेंज युअर अंडरक्लोथ,
तुमचे अंतर्वस्त्र बदला,
गो अँड हॅव अ बाथ,
जाऊन आंघोळ करा,
फिनिश युअर होमवर्क,
तुमचा गृहपाठ पूर्ण करा,
ईट द व्हेजिटेबल्स,
भाजी खा.
How many laws?
किती नियम बनवतो?
Why is it grown up people don't need laws like that?
का प्राऊड लोकांना अशा प्रकारे नियम लागत नाही?
Your father doesn't have to tell you now to brush your teeth.
आज तुमच्या वडिलांना तुम्हाला सांगावं लागत नाही जाऊन दात घास.
When we need laws, it's because we are babies.
आपल्याला नियम लागतात कारण आपण लहान बाळ असलो तर.
Or we don't have life.
किंवा आपल्यामध्ये जीवन नसलं तर.
That is the meaning of Galatians 5.
गलतीकरस पत्र याचा पाचवा अध्याय वचन 18.
Galatians 5:18.
गलतीकरस पत्र पाचवा अध्याय 18वं वचन.
If you are led by the Holy Spirit, you're not under the law.
तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.
But if you are not led by the Holy Spirit,
जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालत नाही,
you don't seek to be filled with the Holy Spirit every day.
तुम्ही पवित्र आत्म्याने दर दिवशी भरण्याचा प्रयत्न करत
आहात. You need rules.
मग तुम्हाला नियमांची गरज आहे.
Don't look at the cinema posters.
त्या सिनेमा पोस्टर कडे बघू नको.
Don't go to the cinema theater.
त्या थिएटर मध्ये जाऊ नको.
दिस टेलिव्हिजन प्रोग्राम,
हे टीव्ही वरचे कार्यक्रम बघू नको.
यू हैव टू मेक अ लिस्ट ऑफ 30-40 टेलिव्हिजन प्रोग्राम्स यू शुड नॉट वॉच.
आणि मग तुम्हाला 30-40 टेलिव्हिजन कार्यक्रमाची यादी करावी लागते की हे कार्यक्रम बघू नका.
बट वन डे दे मे ऍड अ न्यू प्रोग्राम व्हिच इज नॉट इन दैट लिस्ट, व्हाट डू यू डू?
पण मग एक दिवशी जर त्यांनी एक नवीन कार्यक्रम चालवला जो त्या यादीत नाही, मग काय करणार?
देन यू हैव टू गो टू द मॅन ऑफ गॉड अगेन अँड फाइंड आउट दिस न्यू प्रोग्राम, कॅन आय वॉच इट ऑर नॉट?
मग पुन्हा एकदा तुम्हाला त्या देवाच्या जनाकडे जाऊन विचारावं लागेल की अरे एक नवीन कार्यक्रम आला आहे, हा बघू का नाही?
बट व्हेन यू हैव लाइफ,
पण जेव्हा तुमच्यामध्ये जीवन आहे,
वॉचिंग समथिंग ऑन टेलिव्हिजन,
आणि तुम्ही टीव्हीवर काही बघत आहात,
लाइफ इनसाइड विल टेल यू टर्न ऑफ दॅट चॅनल.
तुमच्या आतलं जीवन तुम्हाला सांगेल तो चॅनल बंद कर.
लाइक इफ यू टच अ हॉट प्लेट, इमिडिएटली द होल लाइफ सेज टेक योर हँड अवे.
हे त्याच प्रकारे आहे, तुम्ही एका गरम तव्याला हात लावता त्वरित तुमचं जीवन होतं ते ओढून घ्या हात.
सपोजिंग यू आर ऑन द कम्प्युटर अँड सम पोर्नोग्राफिक चॅनल कम्स अप.
जर तुम्ही कम्प्युटरवर आहात आणि एक बीभत्स किंवा अश्लील चित्र समोर येतं,
इमिडिएटली यू लाइफ विल से गेट अवे फ्रॉम दैट.
त्वरित जीवन तुम्हाला म्हणेल इकडून बाहेर जा,
गेट अप अँड रन,
उठ आणि पळ,
टर्न ऑफ द कम्प्युटर,
कम्प्युटर बंद कर,
चेंज द चॅनल,
चॅनल बदल.
And if the computer is slow to change the channel, turn it off.
आणि जर कधी कधी कम्प्युटरला वेळ लागला चॅनल बदलण्यात तर तो बंद कर.
Sometimes computer takes some time to change the screen.
कधी कधी कम्प्युटरवर स्क्रीन बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो.
5-10 seconds.
5-10 सेकंड लागतात.
Pull out the plug, it will stop
immediately. प्लग ओढून बाहेर काढा, नक्की कम्प्युटर थांबेल.
Don't say, okay, I'll just after 5 seconds I'll.
असं म्हणू नका, 5 सेकंड नंतर मी बंद करतो.
When you touch a hot stove.
तुम्ही जेव्हा एका गरम तव्यावर हात ठेवता,
You say, ah, I'll just keep it for 5 seconds.
तुम्ही असं म्हणता का 5 सेकंड हात ठेवतो मग मी काढतो.
5 seconds is enough to burn your hand.
5 सेकंड पुरेसे आहे तुमचा हात जाळण्यासाठी.
And that's what happens. You watch this for 5 seconds on the computer screen.
आणि जेव्हा 5 सेकंड तुम्ही हे अश्लील चित्र बघतात हेच होतं.
It's burnt into your memory.
ते तुमच्या स्मरण शक्तीमध्ये बिंबवलं जातं.
And it'll come out in your dreams.
आणि ते तुमच्या स्वप्नांमध्ये बाहेर येईल.
That's why you have those dirty sexual dreams.
म्हणून तुम्हाला रात्री ते घाणेरडे लैंगिक स्वप्न पडतात.
Because you don't have life.
कारण तुमच्यामध्ये जीवन नाही.
You don't take out your hand immediately.
आम्ही तुमचा हात लगेच मागे ओढत नाही. आणि
you don't even keep the law which says turn it off.
तुम्ही नियम देखील पाळत नाही जो सांगतो ते बंद कर.
Moses came down from the mountain with 10 commandments.
मोशे त्या डोंगरावरून खाली आला 10 आज्ञा घेऊन.
Plus in Leviticus and Numbers and all another 603 commandments.
आणि लेविय आणि गणनाच्या पुस्तकामध्ये अजून 603 आज्ञा तो घेऊन आला.
Total 613 commandments.
पूर्णपणे त्याच्याकडे 613 आज्ञा होत्या.
That's what he came down from the mountain with.
आणि डोंगरावरून तो हे घेऊन खाली आला.
Keep these 613 commandments.
आणि तो म्हटला हे 613 नियम पाळा.
So they had to have a special group called the scribes who had to study these commandments and tell people what to do.
आणि मग एक विशेष लोकांचा गट त्यांच्याकडे होता ज्यांना शास्त्री असं म्हटलं जायचं जे अभ्यास करून लोकांना सांगायचे त्यांनी कसं वागावं.
Somebody did not know what to do. He goes to scribe and say, what do I do in this situation?
आणि म्हणून जर कोणाला माहित नसेल कसं वागावं तर तो या शास्त्रीकडे जाऊन सांगतो की या परिस्थितीत मी काय करू.
Jesus came down from heaven and brought a great salvation.
पण येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली आला आणि त्यांनी एक महान तारण आणलं.
Instead of 613 commandments,
613 आज्ञांच्या ऐवजी
he went up to heaven.
तो स्वर्गात गेला.
Sent the Holy Spirit.
आणि त्यांनी पवित्र आत्मा पाठवला.
See the difference?
तुम्ही फरक बघता का?
Moses came down with 613 commandments. God Jesus sent the Holy Spirit.
मोशे 613 आज्ञा घेऊन आला आणि येशूने पवित्र आत्मा पाठवला.
And he told, he said these words.
आणि येशूने हे शब्द म्हटले.
Now in the new covenant,
नवीन करारामध्ये
Matthew 13,
मत्तय 13,
verse 52,
त्याचं 52 वचन.
Have you seen this verse?
तुम्ही हे वचन बघितलं आहे का?
Read the Bible slowly.
बायबल मंद गतीने वाचा.
The scribe must now become a disciple.
शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे.
There's a difference between a scribe and a disciple.
शास्त्री आणि शिष्य ह्यामध्ये एक फरक आहे.
A scribe studies the scripture.
शास्त्री जो आहे तो फक्त शास्त्राचा अभ्यास करतो.
And tries to understand.
आणि ते समजण्याचा प्रयत्न करतो.
And he'll get laws.
आणि तो नियम मिळवतो.
Disciple follows Jesus.
एक शिष्य येशूचं अनुकरण करतो.
Filled with the Holy Spirit.
तो पवित्र आत्म्याने भरलेला असतो.
And inwardly he's constantly told what to do, what not to do.
आणि त्याच्या आतून त्याला सारखं कळतं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे.
He doesn't have to remember like the Israelites, oh, rule number 517.
त्याला हे आठवायची गरज नाही. अरे 517 नंबरचा नियम हा होता हा मी हे नाही केलं पाहिजे. नाही.
Holy Spirit tells him.
पवित्र आत्मा त्याला सांगतो.
I told you these lepers, you have to give them so many laws and they have to remember all that.
मी तुम्हाला सांगितलं ह्या कुष्ठरोग्यांना अनेक नियम द्यावे लागतात आणि त्यांना ते आठवावे लागतात.
But we have life, you don't need those laws.
पण जर आपल्याकडे जीवन आहे तर तुम्हाला त्याची गरज नाही.
That's what happens when you become a disciple.
तुम्ही एक शिष्य होता तेव्हा हेच होतं.
This is the great salvation Jesus has brought.
हे आहे मोठं तारण जे येशू ख्रिस्त घेऊन आला आहे.
So like I have been saying in every session, it all leads back to the Holy Spirit.
आणि जसं मी प्रत्येक सत्रामध्ये म्हणत आलो आहे हे सगळं पवित्र आत्म्याकडे घेऊन चालतं.
That's why right in the second verse of Genesis you read about the Holy Spirit.
आणि म्हणून उत्पत्तीच्या दुसऱ्या वचनातच तुम्ही पवित्र आत्म्याबद्दल वाचता.
And even in the last verses of Revelation you read the Holy Spirit is saying come and drink of the water of life.
आणि प्रकटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकामध्ये शेवटच्या वचनांमध्ये देखील तुम्ही वाचता की पवित्र आत्मा म्हणत आहे ये आणि जीवनाचे पाणी प्या.
Come I'll teach you some laws.
तो असं म्हणत नाही की या मी तुम्हाला काही नियम शिकवतो.
Revelation 22:17 the spirit says come and drink of the water of life.
प्रकटीकरण 22:17 पवित्र आत्मा म्हणतो ज्याला पाहिजे त्यांनी येऊन जीवनाचे पाणी फुकट घ्यावे.
This is the important thing brothers and sisters.
ही आहे महत्त्वाची गोष्ट माझ्या भावांना आणि बहिणींनो.
You can make out when a preacher is preaching laws and when he is preaching life.
तुम्ही हे ओळखू शकता जेव्हा एक प्रचारक फक्त नियम सांगत आहे आणि जेव्हा तो जीवन सांगत आहे जीवनातून बोलत आहे.
Paul said in 1 Corinthians 13.
पहिले करिंथ्याच्या 13व्या अध्यायामध्ये पौल म्हणतो.
1 Corinthians 13.
पहिले करिंथ्याचा 13वा अध्याय.
Verse 11.
त्याचं अकरावं वचन.
When I was a child, I spoke like a child.
मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे.
I thought like a child.
मुलासारखी माझी बुद्धी असे.
I began to argue like a child.
मुलासारखे माझे विचार माझे वादविवाद असे.
When I became a man.
आता मी प्रौढ झालो.
I don't speak like a child.
आता मी लहान मुलासारखा बोलत नाही.
I don't think like a child.
माझी बुद्धी मुलासारखी नाही.
I don't argue like a child.
मी मुलांसारखा वादविवाद करत
नाही. Children argue.
तुम्हाला माहिती आहे लहान मुलं कसा वादविवाद करतात.
Silly way.
एवढ्या मूर्खपणे ते वादविवाद करत असतात.
So the Old Testament they were like children.
आणि जुन्या करारात ते लहान मुलांसारखे होते.
Jesus has saved us from that.
येशू ख्रिस्ताने आपली त्याच्यापासून सुटका केली आहे.
We are not now to think and speak like children.
आज आपण लहान मुलांसारखा विचार करू किंवा त्यांच्यासारखा बोलत नाही.
Salvation has saved us from that.
या तारणाने आपली त्यापासून सुटका केली आहे.
Like men.
आणि आज आपण आज आपण आपल्या प्रौढासारखे आपल्या जीवनात न बोलतो.
Has that become true in your life, my brothers and
sisters?
माझ्या भावांनो आणि बहिणींनो हे तुमच्या जीवनामध्ये खरं झालं आहे का?
Why is it not become like that?
का हे तुमच्या जीवनात असं झालं नाही?
John the Baptist said this in Matthew chapter 3.
बाप्तिस्मा करणारा योहान मत्तय 3 मध्ये असं म्हणतो.
The axe, Matthew 3:10, the axe is laid to the root of the tree.
मत्तय 3:10, झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे.
We can say the Old Testament law was like a pair of scissors that kept on cutting the bad fruit.
आपण असं म्हणू शकतो जुन्या कराराचा जो नियम शास्त्र होता तो कात्रीप्रमाणे वाईट फळ सतत कापत असे.
I will tell you.
मी तुम्हाला सांगतो.
I'll show you a picture of what I think many believers are like.
अनेक विश्वासणारे कसे आहेत याचं एक चित्र मी तुम्हाला दाखवतो.
They are like a bad tree.
ते एका वाईट झाडासारखे आहेत.
Always producing bad fruit.
ज्यावर सतत वाईट फळ येत असतं.
But they don't want anybody to see the bad fruit.
पण त्यांना हे नाही पाहिजे की कोणाला ते कळावं की वाईट फळ आहे.
So they keep a pair of scissors ready.
आणि म्हणून ते एक कात्री तयार ठेवतात.
As soon as the bad fruit comes, they cut it off.
ते वाईट फळ आल्या ते कापून टाकतात.
Bad mangoes, let's say.
उदाहरणार्थ वाईट आंबे.
All cut it off.
ते कापून टाकतात.
And they go to the market.
मग ते मार्केटमध्ये जातात.
Buy a whole lot of very good mangoes.
ते उत्कृष्ट आंबे घेतात.
And tie it up in this tree.
आणि ह्या झाडाला ते बांधतात.
And people go by.
आणि लोक जेव्हा बघतात.
Hey brother, what a wonderful mango tree you have.
ते म्हणतात बंधू किती उत्कृष्ट आंब्याचं झाड आहे तुमच्याकडे.
Always I see full of good fruit.
मी जेव्हा कधी बघतो ह्यावर उत्कृष्ट उत्तम आंबे असतात.
This is the type of deception that most Christians live by.
अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये अनेक ख्रिस्ती लोक जगत आहेत.
They have to pretend and act spiritual.
त्यांना आत्मिकरित्या ढोंग करत राहावं लागतं, नाटक करत राहावं लागतं सतत.
But John the Baptist and Jesus said there's a better solution.
पण बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू म्हटला की तुम्हाला ह्यावर एक उत्तम उपाय आहे.
Throw away the scissors.
ती कातर फेकून द्या.
Take an axe.
एक कुऱ्हाड घ्या.
Hit the root of the tree and pull out the whole tree.
आणि त्या झाडाच्या मुळाशी ती मारा आणि ते झाड उपटून काढा.
And then what should you do?
त्याच्या पुढे तुम्ही काय केलं पाहिजे?
Plant a good tree.
एक चांगला झाड लावा.
Then you won't have to go to the market to get fruit.
मग तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन फळ आणायची गरज नाही.
And you won't have to have scissors to cut off the bad fruit.
आणि वाईट फळ आलेलं कापायची गरज नाही.
Naturally you will be gracious.
मग नैसर्गिक रित्या तुम्ही दयाळू व्हाल.
Naturally your eyes will become pure.
नैसर्गिक रित्या तुमचे डोळे शुद्ध होतील.
Naturally your tongue will be controlled.
नैसर्गिक रित्या तुम्ही तुमच्या जीवेवर काबू ताबा मिळवू शकाल.
Naturally you will be good to others.
नैसर्गिक रित्या तुम्ही इतरांशी चांगले वागाल.
That is life.
ते आहे जीवन.
Many people when they go to church they hear messages and they say I've got to behave like that.
अनेक लोक जेव्हा मंडळीत जातात ते संदेश ऐकतात आणि म्हणतात मला असं वागावं लागेल.
It's something like training your dog to behave like a cat.
हे अशा प्रकारे आहे की तुम्ही तुमच्या कुत्र्याला प्रशिक्षण देतात एका मांजरीसारखं वागण्यासाठी.
Supposing you send your dog every Sunday to some coaching classes to behave like a cat.
जर तुम्ही तुमच्या कुत्र्याला दर रविवारी क्लास लावला की त्यांनी कसं मांजरीसारखं वागावं हे शिकण्यासाठी.
Not really a cat.
तो खरोखर एक मांजर नाही.
But every Sunday you send it to Sunday morning 10 o'clock. 9:30 to go and sit in this 1 hour class to be taught how to behave like a cat.
पण दर रविवारी सकाळी 9:30 to 10 तुम्ही त्या क्लासला पाठवता जिकडे तो शिकतो मांजरीसारखं कसं वागावं.
For 2 hours, the preacher teaches you how to behave like a cat.
आणि 2 तास प्रचारक तुम्हाला शिकवतो कसं मांजरीसारखं तुम्ही वागलं पाहिजे.
Never say bow wow.
कधीच भाऊ भाऊ म्हणू नका.
Say meow meow.
म्याव म्याव म्हणत जा.
So that it's trained.
आणि यामुळे त्याला प्रशिक्षण मिळतं.
And it comes home.
आणि ते घरी येतं.
Then it tries and it says meow meow.
आणि तो प्रयत्न करतो आणि म्हणतो म्याव म्याव.
But one day,
पण एक दिवशी,
when another dog comes and glares its teeth at that,
जेव्हा दुसरा कुत्रा त्याच्या समोर येऊन त्याला भांडतो,
he forgets all about this training and says bow wow.
तो सगळं प्रशिक्षण विसरून त्याच्यावर भाऊ भाऊ करतो.
This is a picture of what happens when believers go to church.
अनेक ख्रिस्ती लोक जेव्हा मंडळांमध्ये जातात हेच होतं. हे त्याचं एक चित्र आहे.
Nature has not changed.
त्यांचा स्वभाव बदललेला नाही.
But they are being trained, don't do this, do this, do this, behave like a Christian.
पण त्यांना प्रशिक्षण प्राप्त आहे होत आहे हे करू नका ते करू नका ख्रिस्तीसारखं वागा.
They go home and in the office try to behave like a Christian.
आणि ते घरी जातात ऑफिस मध्ये जातात आणि असा वागायचा प्रयत्न करतात.
Until somebody really provokes them, then they behave like the
child.
आणि एक दिवशी त्यांना खरंच कोणीतरी चिडवतं आणि मग ते आदमाच्या संतती सारखेच वागतात. ह्यापासून तारण उपलब्ध आहे का? माझ्या भावांनो आणि बहिणींनो ह्यापासून सुटका आहे.
दॅट इज वाय यू आर विलिंग टू डाय टू युअरसेल्फ अँड लेट द होली स्पिरिट फिल युअर लाईफ.
आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला मरण्यास तयार आहात आणि जेव्हा पवित्र आत्म्याला तुम्ही तुमचं जीवन भरू द्याल.
मीनिंग ऑफ पुटिंग द रूट एक्स टू द रूट.
कुऱ्हाड मुळाशी ठेवणे त्याचा हाच अर्थ होतो.
Where you are now seeking to please God and not man.
जेव्हा आता तुम्ही फक्तच परमेश्वराला प्रसन्न करायचा प्रयत्न करत आहात मानवाला नाही.
That is one of the fundamental things which God is testing in our life.
ही एक मूलभूत क्षेत्र आहे जिकडे देव आपली परीक्षा घेत आहे.
Whom do you want to impress?
तुम्ही कोणाला प्रभावी करायचा प्रयत्न करत आहात?
You know why the Pharisees could not believe?
तुम्हाला माहित आहे का की परुषी लोक का विश्वास करू शकले नाही?
I told you earlier that one of the great things Jesus appreciated was that somebody was without guile.
मी तुम्हाला आधीच सांगितलं की येशू ख्रिस्ताने ज्याची प्रशंसा केली एक महान गोष्ट ही होती की एक कपट रहित व्यक्ती कपट नसलेला व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती.
Two verses in the Bible where in the Gospels where it says Jesus was surprised.
तुम्ही शुभवर्तमानांमधले ते 2 वचन पाहिले आहेत का जिकडे लिहिलं आहे की येशू ख्रिस्त आश्चर्यचकित झाला.
एनिथिंग दॅट वुड सरप्राइज जीसस.
असं काही होतं का ज्याने येशू ख्रिस्त आश्चर्यचकित होतो?
ओनली ट्वाइस.
दोनच वेळेस.
गॉस्पेल्स इट सेज जीसस वाज सरप्राइज.
शुभवर्तमानांमध्ये लिहिलंय की येशू ख्रिस्त आश्चर्यचकित झाला. मला तुम्हाला ते दाखवू द्या. मत्तयी कृत शुभवर्तमान 8वा अध्याय.
दिस इज अन अनकन्वर्टेड रोमन मिलिटरी मॅन.
तारण न प्राप्त झालेला एक रोमी शताब्दीपती.
Never read the Bible, never gone to a synagogue or temple or
anything. त्याने कधी बायबल वाचला नाही कधी तो सभास्थानात गेला नाही मंदिरात गेला नाही.
But when he saw Jesus, he sensed this is a man of God.
पण जेव्हा त्याने येशूला बघितलं त्याला हे जाणवलं की हा देवाचा एक जन आहे.
He could recognize something in Jesus.
तो येशू ख्रिस्तामध्ये अशी काहीतरी गोष्ट ओळखू शकला.
So when his servant was sick,
आणि म्हणून जेव्हा त्याचा सेवक आजारी होता तो येशूकडे आला.
मत्तयी 8:5-6
आणि त्याने त्याला विनंती केली माझ्या चाकराला बरं कर.
आय डोंट नो हाउ मेनी किलोमीटर्स ही वॉक्ड.
आता मला नाही माहित त्याच्या घरापासून हा किती किलोमीटर चालून आला होता येशूला भेटण्यासाठी.
हाउ मेनी ऑफ यू विल वॉक सो मेनी किलोमीटर्स to take your servant to a hospital.
तुमच्यातन किती लोक तुमच्या चाकराला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी एवढे किलोमीटर चालतील?
To take your son to a hospital you may walk any distance.
तुमच्या मुलाला हॉस्पिटलला नेण्यासाठी तुम्ही कितीही मोठं अंतर चालू शकता.
But a servant?
पण एका चाकरासाठी?
Will you walk so many kilometers to bring some healing for your servant?
तुम्ही एवढे किलोमीटर चालाल का तुमचे चाकरासाठी आरोग्य आणण्यासाठी?
You really have to be a very humble man who believes in the equality of all human beings to do that.
तुम्ही खरोखर एक अत्यंत नम्र व्यक्ती हवे जो सगळ्या व्यक्तींच्या समते किंवा सारखेपणामध्ये विचार करतो. मी बघितलंय विश्वासणाऱ्यांमध्ये देखील एक जातपात आहे.
सोशल लेवल्स.
वेगवेगळ्या सामाजिक पातळ्या
एज्युकेटेड रिच पीपल अँड अनएज्युकेटेड
विद्यावंत
शिक्षित श्रीमंत लोक आणि अशिक्षित गरीब लोक.
I remember when I was a young Christian.
मला आठवतं जेव्हा मी एक तरुण विश्वासणारा होतो.
Every church I went to, different denomination.
मी वेगवेगळ्या पंथांच्या जेवढ्या मंडळांमध्ये गेलो.
I always saw the board members were always very rich, educated, big shots in the community.
मी नेहमी पाहिलं बोर्डचे जे लोक होते, जे मेंबर्स होते, ते नेहमी श्रीमंत आणि मोठे लोकच असायचे.
I said, how can this be?
मी म्हटलं असं कसं शक्य आहे.
You mean the most spiritual people in this church are all the rich people with big jobs?
मरी ह्याचा हा अर्थ आहे का की या मंडळीमध्ये सगळ्यात आत्मिक लोक ते आहेत ज्यांच्याकडे चांगल्या नोकऱ्या आहेत?
Why is some poor man is not made an elder?
एक गरीब व्यक्ती का कधीच एक एल्डर किंवा एक पुढारी होत नाही?
And I saw that it is because the church worshiped money that they appointed all these big people as board members.
आणि मी पाहिलं की मंडळी देखील पैशाची आराधना करत होती म्हणून त्यांनी या मोठ्या लोकांना बोर्डवर ठेवलं होतं.
In every Christian church and organization I saw that.
मी प्रत्येक ख्रिस्ती मंडळीमध्ये हे बघितलं, प्रत्येक ख्रिस्ती संस्थेमध्ये मी हे बघितलं.
I was young.
मी तरुण होतो.
When I compared it with Jesus who chose fishermen and ordinary people to be his disciples, I said this is not the Christianity of Jesus Christ.
पण जेव्हा मी त्याची तुलना येशू ख्रिस्ताशी केली ज्याने सर्वसाधारण मासे पकडणाऱ्यांना निवडलं त्याचे शिष्य होण्यासाठी, तर मी म्हणतो हे लोक येशूचे अनुयायी नाहीत.
I said, Lord, I don't know whether you will ever use me to build a church.
मी म्हटलं प्रभू मला नाही माहित तू कधी माझा वापर करशील का मंडळी
बांधण्यात.
पण जर तू मला एक मंडळी बांधण्यात माझा उपयोग केला तर मी नक्कीच ह्या श्रीमंत लोकांना बोर्ड मेंबर करणार नाही.
गॉडली पीपल वेदर दे आर पुअर लो लेवल ऑफ सोसायटी.
मी दैवी लोकच निवडेल, ते गरीब असले तरी चालतील आणि सामाजिक स्तरावर अगदी खालच्या स्तरावर ते असले तरी चालेल.
And that is the principle we have followed in all our 40-50 churches that we have planted.
आणि 40-50 मंडळ्या जे आपण स्थापन केले आहेत त्या सगळ्यांमध्ये आपण हेच तत्व पाळले आहेत.
We don't care what job a man has in society.
एक व्यक्तीची नोकरी काय आहे, व्यवसाय काय आहे, आपल्याला फरक पडत नाही.
This Roman centurion had a respect for his servant.
हा रोमी सुभेदार जो होता त्याला त्याच्या चाकरासाठी देखील एक आदर होता.
That's the first thing you need to recognize, his humility.
ती पहिली गोष्ट त्याच्याबद्दल तुम्ही ओळखली पाहिजे की तो नम्र होता.
Then you see a second example of his humility.
मग त्याच्या नम्रतेचं आपण दुसरं उदाहरण बघतो.
When he asked Jesus, Jesus said, "Yeah, I'll come to your house."
जेव्हा त्याने येशूला विनंती केली, येशू म्हटला हो मी तुझ्या घरी येतो.
What would you say?
तुम्ही काय म्हटलं असतं?
Jesus said, "I'll come to your house."
जर येशू म्हटला असता मी तुझ्या घरी येणार आहे.
Sure, come.
तुम्ही म्हटलं असते नक्की या.
Roman centurion said, "No."
पण हा रोमी सुभेदार म्हणतो नाही.
Lord, I am too small a man for you to come to my house.
तू म्हणतो प्रभू मी खूप छोटा व्यक्ती आहे, माझी योग्यता नाही की तू माझ्या घरी येशील.
दिस इज अ कॅप्टन ऑफ द कंट्री दॅट्स रूलिंग इस्रायल.
हा त्या देशाचा शताब्दीपती आहे जो देश इस्रायलवर राज्य करत होता.
इन द प्रेझेन्स ऑफ दिस कार्पेंटर जीसस.
पण ह्या सुतार येशूच्या प्रभू सान्निध्यात त्याची नम्रता बघा.
रिस्पेक्ट.
एक आदर.
लॉर्ड, आय एम नॉट वर्दी दॅट यू शुड कम.
माझी पात्रता नाही की तू माझ्या घरी यावं.
I just want to show you his humility.
मला तुम्हाला त्याची नम्रता दाखवायची आहे.
That is why he had faith for the healing of his servant.
म्हणून त्याच्या चाकराच्या आरोग्यासाठी त्याच्याकडे विश्वास होता.
He said, "Lord, just speak the word and my servant will be healed. Oh, even 5 kilometers away he'll be healed."
तो म्हणतो प्रभू तू शब्द बोल फक्त त्याने माझा चाकर बरा होईल. तो 5 किलोमीटर लांब असला तरी चालेल.
I know when I tell my soldiers to go they go.
कारण मला माहिती आहे मी जेव्हा माझ्या सैनिकांना सांगतो जा ते जातात.
You tell this disease to go it'll go.
तू या रोगाला म्हणशील जा तर तो जाईल.
And when Jesus heard this,
आणि जेव्हा येशूने हे ऐकलं,
he was surprised.
तो आश्चर्यचकित झाला.
Verse 10.
दहावं वचन.
This is the first time we read. He was surprised.
आपण पहिल्यांदा वाचतो की येशूला आश्चर्य वाटलं.
What was it that surprised him?
तो त्याला कशाचं आश्चर्य वाटलं?
Such faith in a man who is not even a believer.
एवढा विश्वास, ते पण अशा व्यक्तीत जो विश्वास करत नाही, जो विश्वासणारा नाही. तो मागे वळून लोकांना सांगतो.
See this?
ह्याला बघता.
All you people standing here.
सगळे लोक जे इकडे उपस्थित आहेत.
See this?
याच्याकडे बघा.
I have never seen such faith in anywhere in Israel.
एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही.
Now you know we as Christians don't know how to express appreciation for people.
आता आपण जे ख्रिस्ती लोक आहोत आपल्याला लोकांची प्रशंसा कशी करायची हे आपल्याला येत नाही.
I found this particularly in India.
आणि विशेष करून मी हे भारतात बघितलं आहे.
We don't appreciate people.
आपण लोकांची प्रशंसा करत नाही.
When was the last time you said some appreciative words to your wife?
ती शेवटची कधी ती वेळ होती जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोची प्रशंसा केली होती?
Maybe 20 years ago.
20 वर्षांपूर्वी?
Probably never in your whole life.
का कदाचित कधीच नाही जीवनात.
When was the last time you sisters said an appreciative word to your husband?
बहिणींनो ती शेवटची वेळ कधी होती जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याची प्रशंसा केली होती?
Do you say appreciative words to your children?
तुम्ही तुमच्या लहान मुलांची प्रशंसा करतात का? मंडळीमध्ये जे इतर भाऊ बहीण आहेत त्यांची तुम्ही प्रशंसा करता का? त्यांचे
वी आर ऍब्सोल्यूट मायझर्स.
आपण कंजूष लोक आहोत.
वी आर मायझर्स विथ मनी अँड वी आर मायझर्स विथ सेइंग वर्ड्स ऑफ अप्रिसिएशन.
आपण पैशांमध्ये देखील कंजूष आहोत आणि प्रशंसाचे शब्द करण्यातही कंजूष आहोत.
अँड वी हॅव एन एक्सक्यूज फॉर इट.
आणि आपल्याकडे त्यासाठी एक कारण आहे.
Oh, if we appreciate him, he may get puffed up and he may become proud.
अरे मी त्याची प्रशंसा केली तर तो गर्विष्ट होईल.
Why didn't Jesus think, if I say these words, this Roman centurion may get a big head?
मार येशू प्रभूवर
येशूने असा का विचार नाही केला जर मी याची प्रशंसा केली तर हा स्वतःला काहीतरी मोठं समजायला लागेल.
He was not afraid of all that.
येशू अशा गोष्टींना घाबरला नाही.
Why do we think like that?
आपण असा का विचार करतो?
Because we ourselves get puffed up when somebody praises us.
कारण आपण स्वतः जेव्हा लोक आपली प्रशंसा करतात आपण गर्व करतो. आणि आपल्याला वाटतं दुसरे देखील आपल्यासारखे आहेत. भावा ते तुझ्यासारखे नाहीत. तुला कदाचित गर्व होत असेल त्यांना होत नाही. येशू म्हटला संपूर्ण इस्रायलात मी असा विश्वास बघितला नाही.
आय टेल यू इफ यू वॉन्ट युअर चिल्ड्रन to grow up in a good way, speak words of appreciation to them.
मी तुम्हाला सांगतो जर तुमची इच्छा असेल की तुमच्या मुलांनी एका चांगल्या मार्गाने वाढावं तर त्यांना प्रशंसेचे शब्द व्यक्त करत जा.
If you want to build a good relationship with your husband or wife, speak words of appreciation.
तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी किंवा बायकोशी चांगला संबंध जर बांधायचा असेल तर त्यांच्याशी प्रशंसेचे शब्द बोला.
Now don't make this rule number 835.
आता हा 835 वा नियम स्वतःसाठी लागू करू नका.
Brother Zach said rule number 835, speak words of appreciation to my husband and wife.
बंधू जॅक म्हणतात नियम क्रमांक 835 मी प्रशंसाचे शब्द बोलले पाहिजे नवऱ्या किंवा बायकोला.
You don't mean it, don't say it.
जर तुम्ही मनापासून ते बोलू शकत नाही बोलू नका.
But let it become life in you.
पण हे तुमच्या जीवन होऊ द्या.
Something good in a brother, I must appreciate it.
त्या भावामध्ये जर काही चांगलं आहे तर मी त्याची प्रशंसा केली पाहिजे.
Such people, Jesus appreciated this man's faith.
येशूने या माणसाच्या विश्वासाची प्रशंसा केली.
See the second time Jesus was surprised.
आता दुसरी वेळ जेव्हा येशू आश्चर्यचकित झाला.
Mark 6.
मार्कच्या वर्तमान 6वा अध्याय.
When he came to his hometown.
जेव्हा तो त्याच्या घरी आला गावी आला.
Nazareth, verse 1.
नासरेतात मार्क 6:1.
Many people couldn't really believe that this carpenter who grew up is now
अनेक लोक त्यावर विश्वास ठेवू नाही शकले की हा सुतार जो आपल्यामध्येच वाढला हा देवाचा पुत्र आहे. आणि 5व्या वचनात लिहिलं आहे की त्यांनी कोणतेही महत्कृत्य त्याला तिकडे करता आले नाही. त्यांनी फक्त काही लोकांवर हात ठेवून बरं
केलं.
आणि 6व्या वचनात लिहिलं आहे त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले.
This is the second time Jesus was surprised.
ही दुसरी वेळ आहे जेव्हा येशूला आश्चर्य वाटले.
Only two times Jesus was surprised.
दोनच वेळेस येशू आश्चर्यचकित झाला.
When he saw faith.
जेव्हा त्यांनी विश्वास पाहिला.
When he saw unbelief.
जेव्हा त्यांनी अविश्वास पाहिला.
He is the same today.
तो आज देखील सारखा आहे.
Yesterday, today, forever.
काल आज आणि युगानयुग येशू सारखा आहे.
He is surprised when he sees faith in somebody.
तो आज देखील विश्वास पाहून त्याला आश्चर्य वाटतं.
He will do amazing things if you have faith.
तो अद्भुत गोष्टी करू शकतो जर तुमच्याकडे विश्वास असेल तर.
सरप्राइज्ड व्हेन ही सीज अनबिलीफ.
आणि जेव्हा तो अविश्वास बघतो तेव्हा देखील त्याला आश्चर्य वाटतं.
आफ्टर ऑल दॅट आय हॅव डन फॉर यू ऑल दीज इयर्स यू स्टिल कांट ट्रस्ट मी.
तो म्हणतो मी तुमच्यासाठी एवढे वर्ष जे काही केलं त्यानंतर देखील तू माझ्यावर विश्वास करू शकत नाही का?
लुक बॅक ओव्हर युअर लाईफ अँड सी व्हॉट ऑल आय हॅव डन फॉर यू द लॉर्ड सेड.
मागे वळून तुझ्या जीवनाकडे बघ मी तुझ्यासाठी काय काय केलं आहे.
स्टिल यू कांट ट्रस्ट मी.
आणि आजही तू माझ्यावर विश्वास करू शकत नाही.
आय एम सरप्राइज्ड दॅट यू आर अनबिलीफ.
मला तुझा अविश्वास बघून आश्चर्य वाटतं.
And why is that?
आणि तसं का?
Because we have unbelief because we don't have humility.
आपल्याकडे अविश्वास आहे कारण आपण नम्र नाही.
We seek honor from men.
आपण लोकांकडून आदर प्राप्त करायचा प्रयत्न करत आहोत.
If you want to have more faith,
जर तुम्हाला अजून विश्वास हवा असेल,
if you want to surprise Jesus by your faith,
जर तुम्हाला येशूला आश्चर्यचकित करायचं आहे तुमच्या विश्वासाने,
it's amazing what he'll do for you.
अद्भुत गोष्टी तो तुमच्यासाठी करू शकतो.
See Matthew, John chapter 5.
योहान कृत सुवर्तमान 5वा अध्याय.
Verse 44.
त्याचं 44 वचन.
How can you believe when you receive glory from one another and you do not seek the glory that comes only from God?
जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
You know, when we seek honor from others,
आपण जेव्हा दुसऱ्या लोकांकडून प्रशंसा किंवा आदर प्राप्त करू इच्छितो, आपली इच्छा आहे की चर्च मध्ये लोकांनी आपल्याबद्दल चांगला विचार करावा.
Some elder brother to have a good opinion about you.
आपल्या चर्चच्या पुढारीने आपल्याबद्दल चांगला विचार ठेवावा, चांगला मत ठेवावा.
You will never have faith.
तुम्हाला कधीच विश्वास ठेवता येणार नाही.
There's a close connection between seeking honor from men and unbelief. They go together.
लोकांकडून प्रशंसा प्राप्त करणं आणि अविश्वास यामध्ये एक संबंध आहे, ते एकत्र जातं.
There's a close connection between seeking only God's glory and faith.
आणि फक्तच देवाच्या महिमेसाठी झटणं आणि विश्वास यामध्ये देखील संबंध आहे. आणि तिकडे लिहिलंय,
हाऊ कॅन यू हॅव फेथ वेन यू सीक ऑनर फ्रॉम अदर्स.
तुम्ही विश्वास ठेवता येणं कसं शक्य आहे जर तुम्ही लोकांकडनं आदर प्रशंसा प्राप्त करता आणि तुम्ही फक्त देवाची महिमाच्या मागे झटत नाही.
इट सेज हियर द ग्लोरी फ्रॉम द वन अँड ओनली गॉड, दॅट्स हाऊ इट सेज इन इंग्लिश.
आणि इकडे लिहिलंय, जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची.
हाऊ डज ही से वन अँड ओनली गॉड?
तो असं का म्हणतो एकच देव?
बिकॉज
कारण
when we seek honor from people,
आपण लोकांकडनं प्रशंसा जेव्हा प्राप्त करतो,
treating them also like God,
आपण त्यांना देखील देव असं सन्मान करत आहोत.
Supposing
उदाहरणार्थ
I preach a sermon or you preach a sermon,
मी प्रचार करतो किंवा तुम्ही प्रचार करता,
and I want to impress people,
आणि तिकडे उपस्थित लोकांना मला प्रभावी करायचं आहे.
I think a lot of preachers are like that.
अनेक प्रचारक असे असतात.
They want to know what do people think of my
sermon. त्यांची इच्छा आहे लोकांचं माझ्या प्रचाराबद्दल काय मत आहे.
Why they listen to so many messages to try and produce some clever thoughts to impress people.
आणि म्हणून ते अनेक प्रचार ऐकतात आणि हुशार युक्ती सांगतात ज्याच्याने लोक प्रभावी होतील.
What are they actually saying?
ते खरं तर काय म्हणत आहेत?
They are standing in the pulpit.
ते पुल्पिट मध्ये उभे राहून,
and they are bowing down before all the people.
या सगळ्या लोकांसमोर ते वाकत आहेत.
And saying, oh my gods,
आणि ते म्हणत आहेत तुम्ही जे माझे देव आहात,
प्लीज आय होप यू थिंक नाईसली ऑफ मी,
मी अपेक्षा करतो की तुम्ही माझ्याबद्दल चांगला विचार करता.
आय होप यू ऑल अप्रिशिएट माय सर्मन,
मी जो प्रचार केला त्याची तुम्ही प्रशंसा करता अशी मी अपेक्षा करतो.
बिकॉज यू आर माय गॉड,
कारण तुम्ही माझे देव आहात.
आय वर्शिप युअर ओपिनियन अबाउट मी,
तुमचं माझ्याबद्दल जे मत आहे त्याची मी आराधना करतो.
यू आर अन आयडॉलेटर,
तुम्ही एक मूर्तीपूजक आहात.
You're not bowing down before stone and brass images, but people.
तुम्ही दगडाच्या मूर्ती समोर वाकत नाही, तुम्ही लोकांसमोर वाकत आहात.
Jesus says there's only one and only one God.
आणि येशू म्हटला एकच देव आहे.
You must not care for the opinion of people.
लोकांच्या मताबद्दल तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे.
What does God think about you?
देव माझ्याबद्दल काय विचार करतो?
That's all that matters.
ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे.
Let anybody think anything else.
इतर लोकांना काही वाटलं तरी काय फरक पडतो?
You know, I remember when I was a young preacher, I had a big struggle with this.
मला आठवतं जेव्हा मी एक तरुण प्रचारक होतो मी याशी खूप लढलो, या गोष्टीशी मी झगडलो.
You know, when you're young, you want to impress people.
जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला लोकांना प्रभावी करायचं असतं.
And I'll tell you how the Lord set me free from that.
आणि मी तुम्हाला सांगतो कसं देवाने मला यापासून माझी सुटका केली.
That is a great salvation to be free from the opinions of people.
लोकांच्या मतापासून स्वतंत्र होणं हे एक अद्भुत तारण आहे, अद्भुत सुटका आहे.
Most people in the world, politicians, businessmen, preachers, they're all slaves of people's opinions.
या जगातील अनेक लोक, राजकारण करणारे, बिझनेस मध्ये प्रचारक लोक, हे लोकांच्या मताला गुलाम आहेत.
It is a great salvation when you're saved from that.
या गोष्टींपासून तुमची सुटका झाली तर एक ते अद्भुत कारण आहे.
This is how the Lord saved me.
आणि देवाने माझी अशा प्रकारे सुटका केली.
I started preaching when I was 22 years old.
कारण मी 22 वर्षांचा असताना प्रचार करणं सुरू केलं.
50 years ago.
ते 50 वर्षांपूर्वी होतं.
I hope these people are impressed with my sermon.
आणि मी विचार करायचो मी जे शिकवलं त्याने हे प्रभावी झाले अशी मी अपेक्षा करतो.
would be quite nervous and try to say some clever things to impress people.
मी चिंताग्रस्त असायचो आणि मी काही हुशार गोष्टी बोलायचा प्रयत्न करायचो ज्याच्याने लोक प्रभावी होतील.
Till one day I read this verse.
आणि एक दिवस मी हे वचन वाचलं.
Isaiah chapter 2 verse 22.
यशया दुसरा अध्याय त्याचं 22 वं वचन.
That's a great verse for me.
ते माझ्यासाठी एक अद्भुत वचन ठरलं.
Stop regarding man whose breath of life is in his nostrils. For why should he be esteemed?
मनुष्याचे नावच घेऊ नका. त्याचा श्वास त्याच्या नाकपुडात आहे. त्याला काय जमेस धरावयाचे आहे?
This is a word of God to my heart.
आणि देवाकडनं ते माझ्या हृदयासाठी एक वचन
होतं. Don't care for man.
माणसाची काळजी करू नको, चिंता करू नको.
Their breath is in their nostrils.
त्यांचा श्वास त्यांच्या नाकपुडात आहे.
Whatever the color of their skin may be.
त्यांच्या त्वचेचा रंग कुठलाही असला तरी.
Brown or black or yellow or white.
चॉकलेटी, काळा, पिवळा, पांढरा काही रंग असला तरी.
When the breath is taken away.
त्यांच्या नाकपुड्यातला श्वास जेव्हा निघून जातो.
They become dust.
ते माती होतात.
That's what the Lord was saying.
आणि प्रभू मला हे म्हणत होता.
The only thing that prevents that man from becoming dust is that I've given him breath.
मी त्याला श्वास दिला आहे म्हणूनच तो माणूस आजपर्यंत माती झाला नाही. आणि प्रभू म्हणतो मी जर तो श्वास काढून घेतला तर तो माणूस माती होईल. आणि इकडे तो तेच म्हणत आहे. आणि ते माझ्यासाठी मदत ठरले. प्रभू म्हटलं,
Now look at all these people sitting in front of you like piles of dust.
आता तुझ्या समोर बसलेल्या या लोकांबद्दल तू कल्पना कर की हे मातीचे ढीग आहेत.
Black dust, brown dust, yellow dust, white dust, all
इपुडो
काळी माती, पांढरी माती, पिवळी माती, इकडे तिकडे पडलेली मातीचे हे वेगवेगळे ढीग आहेत.
And I used to imagine.
आणि मी कल्पना करायचो.
Supposing I am standing on a beach.
मी जर समुद्र किनारी उभा असलो तर.
And there are 200 piles of dust there.
आणि तिकडे 200 मातीचे ढीग आहेत.
I am preaching to them.
आणि मी त्यांना प्रचार करत आहे.
I'm not bothered about their opinion.
मला त्यांच्या मताबद्दल फरक पडणार नाही.
That set me free.
त्याने माझी सुटका केली.
Then I could have faith.
मग मी विश्वास करू शकलो.
How can you believe when you seek honor from one another?
तुम्ही एकमेकांकडून जर प्रशंसा प्राप्त करता तर तुम्ही कसा विश्वास करू शकता?
Salvation is by faith.
तारण विश्वासाद्वारे प्राप्त होतं.
Not just forgiveness of sin.
फक्तच तुमच्या पापांची क्षमा नाही.
Salvation from all the evil we have inherited from Adam.
पण आदमापासून आपल्याला जेवढी काही दुष्टपणा प्राप्त झालाय त्या सगळ्यांपासून आपली सुटका.
How shall I get this salvation by the life of Jesus?
येशूच्या जीवनाद्वारे कसं मला तारण प्राप्त होतं?
By faith.
विश्वासाद्वारे.
And that faith can come only if I am free from the honor of men.
आणि तो विश्वास मला तेव्हाच मिळतो जेव्हा मी लोकांच्या माझ्याबद्दलच्या मतापासून स्वतंत्र आहे.
The things that the devil infected Adam with was pride.
आणि सैतानाने जे आदमाला एक रोग दिला तो होता गर्व.
And that infection of pride has come down to all of us.
आणि तो जो रोग आहे गर्वाचा तो आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपण लोकांकडनं आदर प्राप्त करायचा प्रयत्न करतो. म्हणून आपण दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत असतो. म्हणून जर आपण एक वाद्य वाजवलं, चांगलं गायलो तर आपल्याला लगेच गर्व येतो.
We do something and we want other people to know what we did for the Lord.
किंवा आपण काही करतो आणि मग आपली इच्छा असते लोकांना कळावं मी प्रभूसाठी काय केलं.
All the reports that Christian organizations send to America to show what we are doing for the Lord here.
ख्रिस्ती संस्था अमेरिकेला कितीतरी बातम्या पाठवतात आम्ही इकडे काय करत आहोत हे सांगायला.
Hundreds of Christian organizations always sending reports.
असे शेकडो ख्रिस्ती संस्था आहेत जे सतत बातम्या पाठवत असतात.
Because they want to impress all the white piles of dust lying over there.
कारण तिकडे जे पांढरे मातीचे ढग आहेत, ढीग आहेत, त्यांना प्रभावी करायचं आहे.
See what a work we are doing for God in India.
आम्ही प्रभूसाठी किती अद्भुत काम करत आहोत भारतात. आणि तिकडून पैसा मिळवण्यासाठी.
Imagine Jesus doing that.
तुम्ही कल्पना करू शकता का येशू असं करत होता?
Can you imagine Jesus sending reports to Rome and all that to show what a great work I'm doing for God?
की येशू रोम किंवा इतर देशामध्ये बातम्या पाठवत असे की बघा मी किती महान काम करत आहे प्रभूसाठी.
You think these people are Christians?
तुम्हाला वाटतं का हे लोक ख्रिस्ती आहेत?
They are like this Coca-Cola company sending reports and all these different companies sending reports of their work.
ती कोका-कोला कंपनी किंवा इतर कंपनी जसं बातम्या पाठवते हे त्या लोकांसारखं आहे.
They are following the ways of the world.
ते जगाचे मार्ग वापरत आहेत
अँड दे कॉल इट ख्रिश्चन वर्क
आणि ते त्याला ख्रिस्ती काम म्हणतात
इट इज नॉट ख्रिश्चन वर्क इट इज 100% बॅबिलॉन
हे ख्रिस्ती काम नाही हे 100% बाबेल आहे
बिकॉज यू आर नॉट फॉलोइंग जीसस
कारण ते येशूचं अनुकरण करत नाही येशूने कधीच त्याच्या कामाच्या बातम्या पाठवल्या नाही त्याला पैसा नको होता आणि त्याला लोकांची प्रशंसा नव्हती पाहिजे त्याला फक्त हीच इच्छा होती की त्याच्या पित्याला माहित असावं तो काय करत आहे
इफ यू डोंट गेट फ्री फ्रॉम सीकिंग द ऑनर ऑफ मॅन यू विल नॉट एक्सपिरियन्स सॅल्वेशन
लोकांचा आदर प्राप्त करून घेण्यापासून जर तुम्ही सुटका झाली नाही तर तुम्ही हे महान तारणाचा अनुभव करू शकत नाही मी जेव्हा तरुण व्यक्ती होतो
The Lord taught me this.
प्रभूने हे मला शिकवलं
Never give a report of your work to anybody.
तू जे करतोस त्याची बातमी कोणालाच सांगू नको
No photographs, no reports, nothing.
फोटो नको पाठवू लोकांना बातम्या पाठवू नको
And we have followed that rule for 35 years in all of our churches in India.
आणि 35 वर्षांसाठी भारतात आपल्या जेवढ्या मंडळी आपण तेच तत्व पाळलं आहे
The picture the Lord gave me at the beginning.
देवाने त्यावेळेस मला हे चित्र दिलं
You know in the olden days we had these cameras where you had to put a roll inside and Then click.
जुन्या दिवसांमध्ये जे कॅमेरे होते त्यात एक रोल टाकावं लागायचं फोटो घेण्यासाठी
यू मॉडर्न यंग पीपल मे नॉट नो दोज डेज यू ऑल डिजिटल कॅमेराज नाउ
तुम्ही तरुण लोकांना ते माहित नसेल कारण आज डिजिटल कॅमेरे आहेत
इन द ओल्डन डेज वी हॅड टू बाय अ रील पुट इट इनसाइड द कॅमेरा अँड देन क्लिक क्लिक मे बी 16 फोटोग्राफ्स
पण जुन्या दिवसांमध्ये आम्हाला तो रोल विकत घ्यावा लागायचा आणि त्यात 16 फोटो यायचे
अँड देन वी हॅड टू बी व्हेरी केअरफुल रीवाइंड द रील
आणि ती रील परत काढताना आम्हाला खूप काळजीपूर्वक काढावं लागायचं
पुट इट इन अ डार्क प्लेस
आणि एका अंधाऱ्या जागा आम्हाला ते ठेवावं लागायचं
बिकॉज इफ यू एक्सपोज इट टू द लाइट ऑल द पिक्चर्स आर गॉन
कारण जर त्या रोलवर प्रकाश पडला तर सगळे चित्र नाहीसे होतात
अँड दे हॅव टू टेक इट टू अ रूम कॉल्ड अ डार्क रूम
आणि मग ते फोटो करण्यासाठी त्याला डार्क रूम मध्ये नेतात
देयर डेव्हलप द पिक्चर्स
आणि तिकडे अंधारामध्ये ते चित्र तयार होतात
दॅट्स व्हॉट द लॉर्ड शोड मी
आणि प्रभूने मला ते दाखवलं
ऑल दॅट यू डू फॉर मी
तू जे काही माझ्यासाठी करतोस
इफ यू एक्सपोज इट All the pictures will go.
जर आज तू ते प्रकाशासमोर दाखवलं तर सगळं जाईल
When you stand before me, it'll be a blank reel.
आणि जेव्हा तू माझ्या समोर उभं राहशील तेव्हा ते चित्रच दिसणार नाही आणि म्हणून ते लपलेलं असू दे कोणालाही ते बघू देऊ नको एक दिवस प्रभू म्हणतो जेव्हा मी परत येईल
आय विल डेव्हलप इट
मी ते फोटो दाखवेल
शो ऑल दॅट यू हॅव डन
आणि तू जे काही केलं ते मी लोकांना दाखवेल आणि त्याने माझी मदत केली
माय माइंड थिंक्स इन पिक्चर्स
माझं मन चित्रामध्ये विचार करतं आणि त्यांनी माझी मदत होते जर त्यांनी तुमची मदत झाली चांगलं आहे पण आपलं तारण झालं पाहिजे आणि लोकांपासून आदर प्राप्त करण्यापासून आपली सुटका झालीच पाहिजे देव आपली मदत करू शकतो आपण प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या
Please help us to experience the fullness of your salvation.
तू जे आमच्यासाठी तारण उपलब्ध केलं आहे ते पूर्णपणे अनुभवण्यासाठी आमची मदत कर.
We humbly ask in Jesus' name.
आम्ही येशूच्या नावात नम्रपणे मागतो म्हणून तू ऐक. आमेन.